वाटा आपल्या हिताच्या या श्राव्य ग्रंथाच्या निमित्ताने प्रकाशकाचं निवेदन. महाजनो येन गतः स पंथः. संत सत्पुरुषांनी दिग्दर्शित केलेला मार्गच अनुसरण्यासाठी हिताचा असतो. निर्मम व निर्भय वृत्तीने, निष्काम भावाने आणि समाजहिताच्या उत्कट तळमळीने केलेला बोध मानवाच्या कल्याणाचाच ठरतो. म्हणूनच भगवद्गीता ज्ञानप्राप्तीचा मार्ग सांगताना म्हणते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ज्ञान मिळवण्यासाठी सत्पुरुषांना शरण जावे, त्यांना जिज्ञासूने समाधान पावे तो प्रश्न विचारावेत आणि निशंक मनाने त्यांची सेवाभक्ती करावी. शाब्देच परेच निष्णातः असे व्यासंगी विद्वान आणि पारमार्थिक अनुभव या दोहोंनी संपन्न असलेले सत्पुरुष मार्गदर्शनासाठी भेटले तर सोन्याला सुगंधच. पूजनीय स्वामी वरदानंद भारती तथा पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले, आमचे पूजनीय आप्पा, हे असेच हिमालयासारखे उत्तुंग ऋषितुल्य व्यक्तिमत्व 20व्या शतकात महाराष्ट्राला लाभले. पूजनीय आप्पांच्या दीर्घ तत्वचिंतनातून विपुल साहित्य निर्मिती झाली आहे. त्यांचं सारच वाङ्मय म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचं लेणं आहे. पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक तरुण भारतचे संपादक कैलासवासी श्री बापूसाहेब भिशीकर तसेच पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक कैलासवासी श्री बाळासाहेब चितळे यांनी पूजनीय आप्पांना धर्म, राजकारण, जातीव्यवस्था, स्त्रीजीवन, हिंदू कुटुंब पद्धती अशा अनेक विषयांवरील त्यांची मते युवकांच्या समोर मांडण्याची विनंती केली. युवकांनी आपल्या समस्या पूजनीय आप्पांच्या समोर मांडल्या आणि पूजनीय आप्पांनी त्या त्या विषयावरील आपली भूमिका स्पष्ट केली. चर्चा, प्रश्नोत्तरांच्या फैरी झडल्या, दीर्घकाल विचारमंथन झाले. त्याचे फलस्वरूप म्हणजे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांचे वाटा आपल्या हिताच्या नावाचे नवनीत. या ग्रंथाला साहित्यिक आणि विद्वानांनी सांस्कृतिक विचारकोश, आधुनिक प्रश्नोपनिषद अशा अर्थपूर्ण शब्दात गौरवले आहे. या ग्रंथात 100 पेक्षा अधिक प्रश्नांना पूजनीय आप्पांनी दिलेल्या उत्तरांचे संकलन केले आहे. हे सर्वच प्रश्न सर्व काल ऐरणीवरचेच ठरतील असेच आहेत. पूजनीय आप्पांच्या दृष्टीसमोर नेहमीच युवा पिढी आहे. या पिढीला सुदैवाने किंवा दुर्दैवाने धार्मिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणखी कितीतरी विषयांवर प्रश्नच प्रश्न आहेत. वास्तविक पाहता थोरांपुढे हे एक आव्हानच आहे. ते पेलण्याचे सामर्थ्य संत महंत निष्काम कर्मयोग्यांच्या ठाई असते, कारण समाजाविषयी प्रगाढ आत्मभाव त्यांच्या अंतरी वास करत असतो. विशुद्ध नैतिक आचरणाच्या अधिष्ठानावर ते स्थिरावलेले असतात. त्यांची तपःपूत वाणी आणि उत्तुंग प्रतिभाच व्यष्टी आणि समष्टीच्या हिताच्या वाटा दाखवू शकते. आयुष्याची 5 तपे ज्यांनी समाज प्रबोधनासाठी निर्हेतुकपणे वेचली, त्या पूजनीय आप्पांसारख्या समाजहितैषींच्या विशुद्ध अंतःकरणातूनच हे समाजचिंतन जन्म पावते. पृच्छा हे केवळ निमित्त असते. वास्तविक पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे हेच सत्य असते. वाचनापेक्षा श्रवणाला सुकरता येणं हा काळाचा महिमा आहे. काळाची पावलं ओळखून अभिजात दर्जेदार वाङ्मय ध्वनीचकतीवर म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्कवर येऊ लागलं. त्याला तत्वचिंतन तरी कसं अपवाद ठरेल. लिखित ग्रंथापेक्षा श्राव्य ग्रंथ, प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची कालमानानुसार अधिक उपयुक्तता जाणवू लागली. काळाचा महिमा शिरसावंद्य मानून हा मौलिक ग्रंथ श्राव्य म्हणजेच ऑडिओ स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. यातील चिंतन जिज्ञासेला समाधान देईल असे आहे. श्रद्धावंताला तर हृदयाहृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले असा अनुभव येईल. जीवनपथावर हिताच्या वाटा चोखाळणाऱ्याच्या दृष्टीने हे अनमोल पाथेय आहे. ही जन्मोजन्मी तुष्टी देणारी शिदोरी श्राव्य ग्रंथ रूपाने सादर करताना श्री राधा दामोदर प्रतिष्ठानला अतिशय आनंद होत आहे. विद्यावाचस्पती सौ कल्याणीताई नामजोशी, अध्यक्षा श्री राधा दामोदर प्रतिष्ठान पुणे, हनुमान जयंती शके 1937.